एज्रा अध्याय 5 त्यावेळी हग्गय आणि इदोचा मुलगा जखर्या हे संदेश ते देवाच्या नावाने यहुदा व यरुश्लेम मधील यहुद्यांना भविष्य सांगत असत. तेव्हा शल्तियलाचा मुलगा जरुबाबेल आणि योसादाकाचा मुलगा येशुआ यांनी यरुश्लेम मधील मंदिराच्या कामाला सुरुवात केली. देवाच्या सर्व संदेशांनी त्यांना उत्तेजन दिले. त्यावेळी तत्नई हा नदीच्या पलीकडील प्रांताचा अधिकारी होता. तो शथर बोजनई आणि त्यांचे सोबती जरुबाबेल येशुआ आणि इतर जे बांधकाम करत होते त्यांच्याकडे गेले. त्यांना त्यांच्याकडे येऊन म्हणाले, तुम्हास हे मंदिर व भिंत पुन्हा बांधायला परवानगी कोणी दिली? ते असेही म्हणाले, हे बांधकाम करणाऱ्या मनुष्यांची नावे काय आहेत? तरीही यहुदी नेत्यांवर देवाची कृपादृष्टी होती. त्यामुळे राजा दारियावेशाला ही खबर लेखी कळवून त्याचे उत्तर येईपर्यंत त्यांना मंदिराचे काम थांबवता आले नाही आणि बांधकाम चालूच राहिले. नदीच्या अलीकडील अधिकारी तत्नई शथर बोजनई आणि त्यांचे साथीदार मान्यवर लोक यांनी राजा दारियावेशला जे पत्र पाठवले त्याची ही प्रत आहे. त्यांनी अहवाल पाठवला, त्यामध्ये लिहिले होते, राजा दारियावेश सर्व कुशल असो. हे राजा, आम्ही यहुदा प्रांतात महान परमेश्वराच्या मंदिराकडे गेलो. यहुदातील लोक मोठे दगड वापरून हे मंदिर नव्याने बांधित आहे. भिंतीत लांब रुंद लाकडे घालत आहेत. यहुदी लोक हे काम मोठ्या झपाट्याने आणि मेहनत घेऊन करत आहेत. ते झटून काम करीत असल्यामुळे लवकरच बांधकाम पुरे होईल. या कामाच्या संदर्भात आम्ही तेथील वडीलधाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांना विचारले, तुम्हास हे मंदिराचे बांधकाम करायला कोणी परवानगी दिली? आम्ही त्यांची नावेही विचारून घेतली. त्यांचे पुढारीपण करणाऱ्यांची नावे तुम्हास कळावीत म्हणून आम्ही त्यांची नावे विचारली. त्यांनी उत्तर दिले, आम्ही आकाश आणि पृथ्वीच्या देवाचे सेवक आहोत. फार पूर्वी इस्रायलाच्या एका थोर राजाने बांधून पूर्ण केलेल्या मंदिराचेच आम्ही पुन्हा बांधकाम करीत आहोत. आमच्या पूर्वजांच्या वागणुकीने स्वर्गातील देवाला चिडवून संतप्त केले. तेव्हा त्याने त्यांना बाबेलचा राजा नबुखदनेसर खासदी याच्या हाती दिले आणि त्याने मंदिराचा विध्वंस केला आणि लोकास कैद करून बाबेलाला नेले. कोरेश बाबेलाचा राजा झाल्यावर पहिल्या वर्षातच त्याने मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचा विशेष हुकुमनामा काढला. तसेच देवाच्या मंदिरातून जी सोन्या रुपयाची पात्रे होती ती नबुखदनेसराने यरुश्लेमेतल्या मंदिरातून काढून बाबेलच्या देवळात ठेवली होती. राजा कोरेशने ती शेषबसरच्या स्वाधीन केली. त्यास कोरेश राजाने अधिकारी म्हणून नेमले होते. तो त्यांना म्हणाला, ही पात्रे घे आणि यरुश्लेमातील मंदिरात ठेव. देवाचे मंदिर त्याच्या ठिकाणावर पुन्हा बांध. तेव्हा शेषबसरने यरुश्लेमात येऊन मंदिराचा पाया घातला आणि तेव्हापासून आज तागायत ते काम चाललेले आहे, पण अजून पूर्ण झालेले नाही. तेव्हा आता जर राजाला चांगले वाटले तर यरुश्लेमात मंदिर पुन्हा बांधण्याची राजा कोरेशाने खरोखर आज्ञा दिली आहे का? ते बाबेलाच्या राजभांडारात चौकशी करावी. मग राजाचा या बाबतीत काय निर्णय आहे ते आम्हास कळवावे.